काय करतो तुमचा मुलगा तर नाटक नाटक ते काय असतं? नाही नाही ते काम धंदेच, अरे हेच काम करतो मी. सागर कारंडेपेक्षा सागर कारंडे बाईच्या वेशभूषेत चांगला दिसतो. माझं मूळच मुळात नाटक असल्यामुळे ना मला इतर क्षेत्रांमध्ये काम करायला खूप इझी जातं. पण लग्नाला आता काही 15 दिवस बाकी होते तर तिचा फोन आला मला. म्हटलं हॅलो. म्हणाली लग्न पुढे ढकलूया का आपण? म्हटलं काय? तर ती म्हणाली की मला जेवण बनवता येत नाही. मला खूप मोठ्याने बोलणारी माणसं अजिबात आवडत नाही. अरे नाही यार असं नाही, मला भयंकर त्रास होतो, मला नाही आवडत असली माणसं. तुम्हाला रस्त्यात डॉक्टर भेटला तर तुम्ही सांगाल का हो जरा एक इंजेक्शन देऊन दाखव म्हणून. प्रत्येक काम हे वेगळं असतं आणि जेवढं लोकांनी प्रेम दिलंय ना आजपर्यंत ते टिकवून ठेवण्याची धडपड आहे.
नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जो माझ्यासमोर माणूस बसलेला आहे त्याची 2-3 वैशिष्ट्य आहेत बरं का. म्हणजे त्यांनी ठरवलं ना तर तो आपल्याला खदा 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 हसवतो, त्यांनी ठरवलं तर तो आपल्याला रडवतो सुद्धा. ओके, आणि दुसरं एक वैशिष्ट्य त्याचं म्हणजे सागरा प्राण तळमळला असं अशा याला आपण येईपर्यंत त्याच्याशी संपर्कच होत नाही आपला. सो आय एम टॉकिंग अबाउट सागर कारंडे. सागर हाय.
हाय रेमा, हाय, कशी आहेस तू?
मी मस्त, तू कसा आहेस?
एकदम मस्त.
अरे काय ऐकते, मी मध्ये बातमी वगैरे वाचली की आपला आवडता कलाकार हॉस्पिटलमध्ये प्रकृती गंभीर वगैरे. अरे काय
असं आलं होतं की हार्ट अटॅक आलाय त्याला आणि प्रकृती चिंताजनक आहे त्याची. म्हणजे मला त्रास झाला होता, मला चेस्ट पेन होतं, हायपर ऍसिडिटी पण झाली होती मला आणि पूर्ण आठवडाभर मी खूप प्रवास करत होतो, शूटिंग करत होतो आणि ते आपल्याकडून चुकत नाही, म्हणजे आपण ते टाळू शकत नाही. आपण अशा फील्डमध्ये काम करतो तर अजिबात टाळू शकत नाही आपण. तर तो सगळा ताण तो एकदाच बाहेर निघाला सगळं ते, आणि त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये होतो पण टेस्ट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो मी. फार काही झालं नव्हतं मला. सगळ्या टेस्ट केल्या मी हार्टच्या पासून, सगळं टेस्ट केलं, सगळ्या रिपोर्ट नॉर्मल आहेत. घरी आलो आणि नंतर मला फोन यायला सुरुवात झाली, अरे काय झालं, बरं आहेस ना, काय झालं, बरं आहेस ना. गावी वडील होते, त्यांचं फोन, अरे मला इथं काय दिसतंय, दाखवतोय मला हार्ट अटॅक आलं नाही, तू सांगितलं का? नाही म्हटलं काहीच नाही झालंय, असं काय करताय? मग नंतर मी ठरवलं की फेसबुकवर आपण एक लाईव्ह सेशन करूया आणि आपल्या सगळ्या लोकांना, मित्रांना, मित्रपरिवाराला सगळ्यांना सांगूया की काहीही झालेलं नाही, फेक न्यूज. मला ना खूप राग येतो अशा माणसाला. स्वतःला पत्रकार म्हणवता तुम्ही आणि नीट खरी न्यूज द्या. तुम्ही शहानिशा तर करा आधी, कशासाठी ऍडमिट आहे किंवा त्याला काय झालं. मला एकाचाही फोन नाही आला की सागर तुला काय झालं, नंतर आम्ही न्यूज करतो त्याची काय काय असेल ती. म्हणजे तुम्ही बिंदास काही छापता एखाद्यावर परिणाम. माझ्या गावी आई वडील म्हातारे आहेत, त्यांना काही झालं असतं तर ही न्यूज ऐकून काही झालं असतं तर काय करणार? माझा भाऊ मलेशियाला आहे तर तो तिकडून पळत आला असतं तर काय झालं असतं? म्हणजे मला खूप राग आहे असल्या न्यूज देणाऱ्यांचा की तुम्ही शहानिशा करा आधी आणि स्वतःला पत्रकार म्हणवतात तर त्याचे पालन करा त्या गोष्टीचं नीट आणि त्यानंतर न्यूज करा ना. न्यूज द्यायला माझी काही हरकत नाही, करा न्यूज, पण खरी न्यूज करा. उगाच काहीतरी चिंताजनक हार्ट अटॅक ऍडमिट आणि हे आहे ते आहे, काय फालतू माणसं आहेत. मी फालतू म्हणेन या माणसांना.
ओके ओके ओके, मला सांग तू सगळा चेकअप केला, सगळं ठिकाणावर आहे,
सगळं ठिकाणावर,
हृदय, मन,
डोकं,
सो दॅट इज गुड न्यूज फॉर ऑल ऑफ अस हू लव युअर परफॉर्मन्स अँड ऍक्टिंग आणि विश यू ऑल द बेस्ट.
थँक्यू.
ओके, मला सांग की हवा येऊ द्यानंतर तू म्हणजे घराघरातलं नाव झालास तू, सागर हा म्हणजे घराघरात माहितीये लोकांना, राईट? पण त्याच्या आधीचा जो तुझा प्रवास आहे तो खूप मोठा आहे. ते मलाही कल्पना आहे त्या प्रवासाची. सो ते लोकांना सांग ना, कारण लोकांना दिसतं मस्त वर्षानुवर्ष हा मस्त काम करतो.
म्हणजे खूप कॉमेडी घटना पण घडतात की मी कुठे गावी गेलो किंवा कुठेही गेलो, बाहेर कुठे गेलो तर आई वडील बिंदास सांगतात की आमच्या ह्याला बघा ना जरा काय, अरे एवढं सोपं नाहीये ते. म्हणजे मला डायरेक्ट टीव्हीवर दिसतो याचा अर्थ असा नाही की मी काल या फील्डमध्ये आलो आणि आज मला काम मिळालं असं नाही. त्याच्या मागे खूप सारा स्ट्रगल आहे. खूप म्हणजे मला अजूनही आठवतं की मी साध्या गणपती नवरात्रोत्सव, गणपती गणेश उत्सव वगैरे असतात ना, तर त्यात छोटं छोटं काम करायचो. म्हणजे अगदीच छोटं की मला द्या ना एक 5 मिनिटाचं, मी काहीतरी नाटकलं करून दाखवतो वगैरे, असं करत करत मी शिवाजी मंदिराला बाहेर दिवसभर उभं राहायचो की कुठला तरी दिग्दर्शक भेटेल मला आणि मला त्याच्या नाटकात काम करायला येईल. खूप दिवसभर, महिना महिना, 2-2 महिने असं मी तिथे उभंच राहायचो. तर हे कोणाला दिसलेलं नाही, हे कोणाच्या नजरेस पडलेलं नाहीये. पण त्यानंतर माझी सुरुवातच, मला नाटक भयंकर आवडतं. म्हणजे माझं मूळच मुळात नाटक असल्या असल्यामुळे ना मला इतर क्षेत्रांमध्ये काम करायला खूप इझी जातं, कारण नाटकाचं वर्किंग हे वेगळ्या लेवलचं असतं आणि ते करायला तुम्हाला आलं ना तर तुम्ही चित्रपट म्हणा मालिका म्हणा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही आरामात काम करू शकता. आणि नाटकं मी आजपर्यंत एवढी वर्ष मी काम करतोय इंडस्ट्रीमध्ये पण आजपर्यंत एकही वर्ष असं गेलं नाही की मी जिथे मी नाटक करत नाहीये. प्रत्येक वर्षी मी एक नाटक करतो, प्रत्येक वर्षी म्हणजे ते एखादं नाटक बंद झालं तर नंतर मी गॅप घेत नाही, मग लगेच दुसरं नाटक मी माझ्या हातात घेतो. माझं असं म्हणणं आहे की नाटक हे माझ्यासाठी सलायन आहे माझं. मी जोपर्यंत स्टेजवर जात नाही तोपर्यंत मी इतर ठिकाणी काम करू शकणार नाही असं मलाच वाटतं. आणि एक आपण म्हणतो ना एक आवडीचं क्षेत्र जिथे आपलं मन रमू शकतं छानपैकी एक समाधान मिळू शकतं आपल्या कामाचं तर ते म्हणजे नाटक आहे माझ्यासाठी. आणि ते केलं की मग मी बिंदास आठवड्यावर कुठेही नंतर काम करायला मोकळा होतो, मला मजा येते करायला.
ओके, पण मला सांग पहिल्यांदा की यार अपने को येच करणे काय असा तो एक मोमेंट येतो ना, तो मोमेंट सांग ना आम्हाला.
मी लहानपणापासून स्टेज करतो म्हणजे शाळेमध्ये वर्गासमोर काय काय करून दाखवायचो, अॅन्युअल फंक्शनला मी काय काय करून दाखवायचो स्टेजवर, त्यानंतर गणेशोत्सव नरोत्सव कुठेही सत्यनारायणची पूजा करत लहानपणापासूनच करायचो. म्हणजे इव्हन दहावीच्या परीक्षेला मी जाऊन शो केलेले आहेत. मी घरातून सांगितलंय की मी अभ्यासाला चाललोय वाचनालयामध्ये आणि मग तिकडे जायचो पुस्तकं तिथे ठेवायचो आणि तिथून मग शोला जायचो. मी
मग आई बाबांना कळलं नाही
म्हणजे आता कळू दे आता काय तेव्हा नव्हतं कळ. मग मी पहाटे यायचो थोडासा अभ्यास करायचो आणि मग परीक्षेला जायचो. म्हणजे त्यावेळी एवढं म्हणजे एवढा परिणाम होता माझ्या त्या फील्डचा.
तू पाटकरचा आहेस ना?
नाही 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 मी हे नाही केलं, कॉलेज नाही केलं, मी डायरेक्ट इंजिनिअरिंग केलं.
ओके बरं.
मी कुठल्याच कॉलेजमधून एका
इंजिनियर आहेस?
हो मी इंजिनियर आहे, कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग इंजिनियर.
हे नवीनच माहिती आहे मला, कारण मी तुला ओळखते ते तू आधी लिहायचास, मग आपण एक दोन ऑडिशन्स ला भेटलो इकडे तिकडे, बट हे मला अजिबात माहिती नव्हतं की तू इंजिनियर.
मी नोकरीला पण होतो, मी गोदरेज मध्ये कामाला होतो आपल्या विक्रोळीला, तिकडे 3,500 कम्प्युटर आम्ही 8 इंजिनियर सांभाळायचो. म्हणजे
बापरे.
तर मी जवळपास
मला सांग की एवढी चांगली नोकरी गोदरेज मधली, गोदरेज मध्ये म्हणजे फक्त तुम्ही लाईफ पार्टनर तुमचा शोधायचा, बाकी सगळं ते करून देतात तुम्हाला, राईट? सो मग जेव्हा तू असं ठरवलं असशील एका पॉइंटला की ती नोकरी आता सोडायची आणि आपण ऍक्टिंग आणि याच्यावर फोकस करायचा, कारण त्याच्याशिवाय हे शक्यच नव्हतं तू जे आज अचीव केलं असते, त्यावेळेला आई बाबा चिडले असते.
खूप 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 चिडायचं. म्हणजे माझी नोकरी सुरू असताना पण माझा जॉब संपला की मी रिहर्सलला जायचो. रिहर्सलला जाऊन मग नंतर रात्री 12-1 घरी जायला, मग परत दुसऱ्या दिवशी कामावर जायचो. पण ते मला ते सेट करता येईना, म्हणजे म्हटलं हे असं नाही होणार, एक तर नोकरी करावी लागेल किंवा एक तर हे करावं लागेल. तर मग आणि घरातून तर भयंकर विरोध होता, भयंकर. कारण आमच्या पूर्ण घरामध्ये या क्षेत्रामधलं कुणीच नाहीये, कुणीच नाही. म्हणजे असं नाही की कोणी परंपरा आहे आमची बाबा काय आहे. मला आवड लहानपणापासून होती आणि मला ते करायचं होतं. मला खूप ओरडायचं की हे भिकेचे धंदे आहेत आणि काय
आहे
आणि भिकेचे डोहाळे लागलेत. आणि बरं त्याच्याबरोबर आपले नातेवाईक पण फार ग्रेट असतात, ते कान भरतात आई वडिलांचे की काय तो बरं मुलगा काय करतो. खरंच मान खाली जायची वडिलांची की मुलगा काय करतो तुमचा मुलगा, तर नाटक 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 ते काय असतं, नाही ते काम धंद्याचं, अरे हेच काम करतो मी. तर त्यांची तेव्हा मान खाली जायची आणि मला पण फार वाईट वाटायचं त्यांना बघून. पण आता अभिमानानं सांगतात की आम्हीच म्हटलं होतं असं वगैरे सुरू होत, त्यावेळी शिव्या घातल्या त्या नाही दिसले तुम्हाला. पण मी सांगितलं एका सर्टन पॉइंटला 2002 मध्ये मी सांगितलं की मला पूर्ण वेळ हेच करायचंय, जा मर तिकडे काय करायचंय ते कर, असं इकडे सुरू झालं होतं. पण ठीक आहे, देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित आता सेट आहे सगळं
बरोबर. म्हणजे माझ्या मते ना ज्या ज्या ऍक्टर्सना वडिलांनी हा आशीर्वाद दिलेला आहे ना, जा आता तुझं मरण जर तिथेच लिहिलेलं असेल तर तिथेच जा, कारण माझ्या वडिलांनाही त्यांच्या वडिलांनी हाच आशीर्वाद दिलेला होता. त्याच्यामुळे आय थिंक दॅट वर्क्स, दॅट वर्क्स अ मॅजिक.
ती जिद्द असते ना की आपल्याला घरातून नकार आणि आपलं नाही झालं तर काही,
हा
एक्झॅक्टली, अर्ज निर्माण होते की नाही आता करूनच दाखवतो झालं यांना. ते राग आणि तो सगळा तो खूप पॉझिटिव्हली आपण घेतला ना तर काम व्यवस्थित होतं मग. आणि ती एक म्हणजे खरंच तू बोललीस ते बरोबर आहे, तो एका इनडायरेक्टली पद्धतीने आशीर्वादच होता खरं तर त्यांचा की जा तू आता कर काय करायचं. मग एक जिद्द निर्माण होते की नाही आता करून दाखवावंच लागेल, नाही दाखवलं तर काय होईल.
बरोबर.
तर ते ती जिद्द उपयोगाला आली असं मला वाटतं.
आणि मग जेव्हा हवा येऊ द्या सुरू झालं, म्हणजे तुला तो रोल कसा मिळाला वगैरे हे सगळं आपण बोललेलो होता आधी, तुझं कास्टिंग कसं झालं वगैरे, पण तिथे यू हॅड परफॉर्मर्स लाईक भाऊ कदम, राईट, आपला कुशल होता तिथे, श्रेया होती, पण मग ह्या सगळ्यांची केमिस्ट्री बसायला वेळ लागला का रे?
प्लस पॉईंट असा होता की मी, भाऊ, कुशल, आम्ही स्ट्रगलिंग पिरियड पासून आम्ही एकत्र होतो, त्यामुळे आम्हाला एकमेकांची पद्धत माहिती होती काम करण्याची, आणि केमिस्ट्री जुळायला काही फार वेळ नाही लागला. आम्ही एका नाटकात कामं केलेली आहेत, फुवाईफू मध्ये आम्ही एकत्र होतो, मी आणि भारतची आमची जोडी होती, आम्ही दोन सीझनचे विनर होतो भारत आणि मी, त्यामुळे त्याच्याबरोबर एक केमिस्ट्री होती. भाऊ कुशल बरोबर केमिस्ट्री होती, श्रेया पण फू बाय फू केलेलं असल्यामुळे त्याच्यावर केमिस्ट्री होती, निलेश साबळे अँकरिंग करायचं फू बाय फू मध्ये, तर त्यामुळे सगळे केमिस्ट्री आधीपासूनच होती, ते काही वेगळं वर्क करावं नाही लागलं, आणि केमिस्ट्री असल्यामुळे तो कार्यक्रम वर्क झाला असं.
ऑफकोर्स ऑफकोर्स. सो आमची सेगमेंट आहे किस्सा असा की, सो सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला तुम्ही हे सगळं सेट करत होता ना, कारण केमिस्ट्री इंडिव्हिज्युअली जरी असली तरी ते स्किट दर वेळेला रोजचं नवीन तयार करायचं. एखादा किस्सा सांग ना जो आजपर्यंत तू कधी कुठे बोललेला नाही आहेस त्याच्यातला.
किस्से म्हणजे दर शेड्यूलला किस्से घडायचे, म्हणजे माझी एक सवय आहे, भारत आणि मी आम्ही परफॉर्म करायला जाण्याआधी मी गाणं लावतो, एक कुठलं एक ठराविक गाणं आहे ते गाणं लावतो मी.
ओके.
आम्ही दोघं शांत, आधी चिडायचा माझ्याबरोबर, अरे काय परफॉर्म करायचं नाही, तू काय गाणी बिणी काय लावत बसला यार. अरे म्हणजे थांब, शांत जरा, शांत होते मग ऐकू दे छान. नंतर त्यालाही सवय लागली.
ओके.
नंतर मग तो पण बसायला लागला गाणं ऐकत, मग गाणं ऐकून मग आम्ही परफॉर्म करायला.
ओके.
तर एकदा खूप घाई होती आणि काय काय झालं होतं तर गाणंच लावायला विसरलो मी, आणि आम्ही दोघं स्टेजच्या मागे होतो, भारतला अचानक आठवलं, पटकन त्याने मला हात पकडलं, चल 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 चल, म्हटलं काय झालं काय आता परफॉर्म कर, काय चल चल मेकअप रूम मध्ये ते गाणं लाव, ते गाणं लाव आधी तू. म्हणजे आमच्यावर त्या गाण्याचा एवढा पकडाव झाला होता की गाणं ऐकल्याशिवाय परफॉर्म नाही करायचं, गाणं ऐकलं की छान परफॉर्म होतो असं एक छान वेगळी आम्ही मजा करायचो.
सही आहे, म्हणजे तू स्वतः तर हे करायचं, तू इतरांना. पण मला सांग, हे करता करता मध्येच हे जे तुम्ही पोस्टमनचं सुरू केलेलं होतं पत्र, ते कसं काय सुरू झालं, कसं सुचलं रे एवढं सिरियस, कारण ऍक्च्युली तो कार्यक्रम लाईक हासा, पण मग तो एक हे जे डोळ्यात पाणी आणून जायचा ऑडियन्सच्या, राईट. जसं मी तुला म्हंटल की माझी आई पण म्हणते की सागर हा अत्यंत सेन्सिटिव्ह ऍक्टर आहे, ते त्याच्या आवाजातून आणि एकंदर देहबोलीतून तो जे एक्सप्रेस करायचा त्याच्यामध्ये ते खूपच सुंदर असायचं. सो ते कसं सुरू झालं आणि तू ते करायचं असं का ठरवलंस?
नाही, ते अचानक माझ्या पत्रात पडलं असं, म्हणजे झीला वाटलं की सागर करू शकेल, कारण माझे सिरियस रोल त्यांनी बघितले होते झीने याच्या आधीच, किती लेवल पर्यंत मी करू शकतो ते सिरियस. झीची खासियत आहे खरं तर ही, म्हणजे हसायचा कार्यक्रम असला तरी समाज प्रबोधन किंवा समाजाला काहीतरी आपल्या कार्यक्रमातून काहीतरी दिलं पाहिजे, आपण फक्त हसा हसा असं नको, काहीतरी आपण दिलं पाहिजे, आणि प्रत्येक वेळी झी नेहमीच काही ना काहीतरी लोकांना काहीतरी देऊया आपण चांगलं, काही म्हणजे हसणं हे चांगलंच आहे, मी नाही म्हणते, पण हसण्या व्यतिरिक्त आपण काय देऊ शकतो, आपण झी
थॉट,
झी नेहमीच विचार करतो या गोष्टीचा, त्यातून हे निघालेलं आहे की आपण एक वेगळा असा एक सेगमेंट करूया की जेणेकरून लोकांना काहीतरी देता येईल, लोकांपर्यंत काहीतरी पोहोचवता येईल. तर अत्यंत सेन्सिबल लेखक अरविंद जगताप हे नाव होतच आधी त्यांच्या डोक्यात, आणि अरविंदच एकंदरीत लोकांकडे किंवा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन एवढा सुपर आहे, आणि तो ते कागदावर एवढ्या उत्तम पद्धतीने उतरवतो ना, त्याला तोड नाही, आणि एखाद्या ऍक्टरला अशी वाक्य मिळाल्यानंतर म्हणजे हावरटासारखं व्हायला होतं, म्हणजे आपण म्हणतो ना की यार द्या रे आम्हाला द्या काय, म्हणजे जसं श्रीराम लागू म्हण किंवा मोठमोठे ऍक्टर ज्यांना ज्यांच्याकडे अतिशय मोठमोठे लेखक अत्रे वित्रेंसारखे लेखक लिहून द्यायचे आणि ते पल्लेदार वाक्य ते बोलायचे, म्हणजे त्या मागे लेखकाचा पण फार मोठा हात असायचा की ती वाक्य, आणि कलाकाराचं काम आहे ते वाक्य व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवणं. तर पत्राच्या द्वारे मला ती संधी मिळाली आणि मला ती सोडायची नव्हती, पर पत्र वाचताना खूप अलर्ट राहायला लागायचं मला, कारण ना आता आपण ना मेसेज वाचतो बघ, आपल्याकडे व्हॉट्सअपला किंवा मेसेज येतात तर ना त्यात भावना कळत नाहीत
बरोबर,
आपण आपल्या पद्धतीने वाचतो, समोरच्याने कुठल्या इमोशन्सने त्या पाठवले आहेत हे आपल्याला माहित नसतं, आपण आपल्या पद्धतीने वाचतो ते
बरोबर,
म्हणजे समोरच्याने प्रेमाने लिहिलं असेल आय हेट यू असं प्रेमाने म्हटलं असेल तर आपण आय हेट यू असं पण वाचतो आपण, त्यात भावना नसतात,
राईट,
पण त्या भावना व्यवस्थित पोहोचवणं फार गरजेचं होतं. जरा जरी एखाद्या शब्दांवरचा चढ उतार जर चुकला तर वेगळ्या पद्धतीने ते पोहोचू शकतो
लोकांपर्यंत, बदलतो ना कारण
पूर्ण अर्थ बदलून जाईल त्याचा, तर तो एक टास्क होता. त्यामुळे मला ना फार मजा यायची ते करताना, खूप मी व्यवस्थित मार्किंग करून बाबा हे असं बोललं तर लोकांपर्यंत काय पोहोचेल, असं बोललं तर लोकांपर्यंत काय पोहोचेल, वेगळ्या पद्धतीचं पोहोचवायचं नाहीये आपल्याला, तर ते खूप अलर्ट राहावं लागायचं. आणि त्या सगळ्याची मला मजा यायची, खूप समाधान मिळायचं मला की आ हा काय काम केलंय आज यार, एक झोप म्हणतो ना आपण रात्रीची.
त्या सगळ्या पत्रांमधलं तुझं फेवरेट कोणतं असेल?
नाही नाही, माझे सगळेच खरंच फेवरेट आहेत माझे सगळेच. पण त्यातल्या त्यात एका मुलीने आपल्या बापासाठी एक पत्र लिहिलं होतं, ते मला भयंकर टच्ची वाटलं आणि मला माझी मुलगी स्वतः डोळ्यासमोर उभी राहील, म्हणजे मला ते पत्र वाचता वाचताच रडू येत होतं तिकडेच. तर ते एक पत्र मी आयुष्यात कधीच नाही विसरणार.
करेक्ट. तू आता मुलीचं म्हणालास, त्याच्या आधी बायको भेटली असेल ना?
हा ऑफकोर्स.
कशी, कुठे भेटली, काय झालं, का अरेंज्ड मॅरेज?
अरेंज मॅरेज आहे.
काय सांगतो
प्रॉपर?
आणि मग मुलीला काय सांगितलं की हा ऍक्टिंग करतो?
प्रॉपर बघण्याचा कार्यक्रम, चहा पोहे हा कार्यक्रम झाला. तर मुलगा काय करतो, तर नाटकात काम करतो.
आणि तिने मान्य केलं?
तिने मान्य केलं. म्हणजे मला फार मोठा धक्का होता हा की अरे हिने कसं काय मान्य केलं, हिला कसं काय चालतोय मला कळे ना. तर ती मला लग्नाआधी, माझी एक रिहर्सल चालू होती, तर लग्नाआधी ती फोन आला तिचा की मला भेटायचंय तुम्हाला. म्हटलं झालं सत्या ना सत्या. म्हटलं ही नाही म्हणते आता मी नाटकात काम करतो, ती येऊन सांगणार होती मला नाही म्हणून. पण ती आली, मला भेटली आणि ती फक्त एवढं म्हणाली मला की तुम्हाला जे हवंय, तुम्हाला जे आवडतंय ते करा, मी तुमच्या पाठीशी उभी आहे. दॅट्स इट. म्हणजे मी म्हणजे बाप रे, हे काय मिळालं आपल्याला.
बरोबर.
म्हटलं यार नाही यार वेंडी, थँक्यू सो. म्हणजे आजपर्यंत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. असं पार्टनर मिळणं म्हणजे.
पण मग ज्या वेळेला यू आर नॉट अर्निंग दॅट मच, कारण नाटकामध्ये काही एवढे पैसे नसतात, तर मग तेव्हा शी वॉज वर्किंग, शी वॉज अर्निंग.
ती पण जॉब करायची, पण लग्नानंतर प्रेग्नन्सी नंतर तिने जॉब सोडला आणि तोपर्यंत मी पण जरा
जरा सेट
होत होतो, त्यामुळे तिला म्हटलं की आता सोड जॉब. थँक्यू सो मच, एवढं केलंच माझ्यासाठी.
नाही रे, पण एका कलाकाराचं घर सांभाळायचं म्हणजे इट्स अ बिग डील, कारण घराची जर विवंचना तुमच्या मागे असेल तर तुम्ही काय काम करणार आणि काय परफॉर्म करणार. त्याच्यामुळे आय थिंक शी डिझर्व्स एव्हरी बिट ऑफ अप्रिसिएशन,
है
की नाही? मला सांग आता हा एक प्रश्न आहे. तिने तुझं ऍक्टिंग मान्य केलेलं होतं, राईट? तुला जे वाटतं ते तू कर असं तिने तुला सांगितलं होतं. पण ज्या वेळेला तू स्त्री भूमिका करतोस, त्यावेळेला घरच्यांचं म्हणजे विशेषतः ना, आय वॉन्ट टू नो फ्रॉम अबाउट युअर वाईफ्स रिॲक्शन आणि तुझ्या वडिलांची रिॲक्शन. सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा तू केलंस तेव्हा त्यांची काय रिॲक्शन
झालं होतं? हवाई उद्याचे प्रोमो बाहेर पडले होते आणि माझं बाईच्या वेशातला प्रोमो होता. तर बघितलं प्रोमो, असलं काही करू नका हो तुम्ही, का करता असं? अगं म्हटलं माझं काम आहे ते, कुठल्याही कलाकाराला म्हटलं वेगवेगळ्या पद्धतीचं काम मिळालं तर आवडीने करावं ना मग ते. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही नाही, तुम्ही माझ्या मैत्रिणी मला चिडवत आहेत आता. म्हटलं काय झालं? नाही नाही, ते म्हणतात की सागर कारंडेपेक्षा सागर कारंडे बाईच्या वेशभूषेत चांगला दिसतो. असं असं बोलत. अगं म्हटलं मग चांगलं आहे ना, असं काय करते चांगलं. मग नंतर एपिसोड होत गेले आणि तिच्या मैत्रिणींकडून खूप अप्रिसिएशन मिळालं मला माझ्यासाठी आणि तिला ते ऐकायला बरं वाटलं की अरे की तुमचा नवरा काय किती छान मस्त बाई करतो, कुठे अंग विक्षेप करत नाही, बाई या शब्दाला जागतो तो खऱ्या अर्थाने, कुठेही कुठले घाणेरडे
पद्धत.
कारण ना मला आणि करूच नाही, कारण आपल्या घरात पण आपली आई आहे, बायको आहे, मुलगी आहे, त्यांना बघायला छान वाटेल अशी बाई करायची असं मी डोक्यावर ठाम ठेवलं होतं आणि मी ते तसंच करत होतो. त्यामुळे खूप बायकांना मी आवडायचो की म्हणजे साधी साध्या चालणं बोलणं असं एकदम नॉर्मल बाईसारखं केलं तर बायकांना आवडतं.
मग तू कोणाला डोळ्यासमोर ठेवून ते करत?
नाही म्हणजे लहानपण आपण बायकांमध्ये वावरतोच की आपण सगळे.
पण म्हणजे असं एक असतं ना की
आता हे पुणेरी बाई असायची, ती आमच्या शाळेमध्ये बाई होत्या, तर मी त्यांना ऑब्झर्व केलं होतं, तर लगेच कुठेतरी क्लिक झालं की हा अशा पद्धतीने ते करूया. म्हणजे कुठून आपण सगळेच बघतो. आता मी तुला भेटलो, हिला भेटलो, तर हे कुठेतरी कॉन्शियस माइंड मध्ये राहणार आणि वेळ आली की लगेच क्लिक होतो, अरे हा मग ते त्या पद्धतीचं करूया. आपण ते बघितलं होतं ना, बघितलेली कुठलीही गोष्ट वाया जात नाही आपल्या या फील्ड मध्ये, कुठलीच वाया जात नाही.
करेक्ट. ओके. आणि तुझ्या वडिलांची काय रिॲक्शन होती?
आता हवा एवढ्याच्या आधी फुगाई फुग करायचो, त्यामुळे नाव मिळत होतं, छान छान सगळं होत होतं. तर वडिलांचं काही म्हणणं नव्हतं, वडिलांना नाटकाची आवड होती, म्हणजे माझं मला पहिलं नाटक दाखवणारे माझे वडीलच होते शाळेत असताना अगदीच. तर त्यांना माहिती होतं की हे फील्ड काय आहे आणि इथे जर माझा मुलगा वेगळं काहीतरी करतोय आणि चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत लोकांकडून, तर त्यांचं काही म्हणणं नव्हतं की असं काही करत जाऊ नको वगैरे, असं काही
नाही. ठीक आहे, मला सांग की हवा येऊ द्या दर आठवड्याला तुम्ही नवीन काहीतरी देता आणि दर आठवड्याला जे काही 3-4 एपिसोड आहेत त्याचं पूर्ण तुम्ही नवीन प्रत्येक एपिसोड मध्ये हे उभं करता. इज इट एक्झॉस्टिंग?
हो अगदीच, म्हणजे निलेश साबळे शेवटच्या क्षणापर्यंत लिहित असतो, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो लिहित असतो, काही ना काही सुचत असतो प्रत्येकाला आणि तिथले तिथे इम्प्लिमेंट करतो आम्ही ते जे काही असेल ते. आणि जोपर्यंत प्रॉपर लिखाण पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रिहर्सल करत नसायचो त्याची. म्हणजे तो व्यवस्थित म्हणजे कितीही वाजू देत मग रात्रीचे, म्हणजे आम्ही दुपारी वगैरे भेटायचो रिहर्सलसाठी, पण त्याचं जोपर्यंत तो सॅटिस्फॅक्शन त्याला मिळत नाही लिखाणाचं पूर्ण होत नाही तोपर्यंत तो रिहर्सल सुरू नाही करायचा. मग 9-10 वाजता कधी कधी आम्ही रिहर्सल सुरू करायचो, त्यानंतर रिहर्सल संपायची, मग प्रत्येकाला रोल काय काय स्क्रिप्ट वाचून दाखवणे, मग दुसऱ्या दिवशी परत एकदा रिहर्सल करायचो आणि शेवटच्या क्षणापर्यंत जे सुचेल ते सुचेल. म्हणजे साबळे पटकन मागे येऊन सांगायचं की हे तू असं असं कर, हे असं असं कर, हे आता ना आता तो येईल मग तू तू असं असं कर, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्याचं डोकं चालू असायचं आणि आम्ही पण अलर्ट असायचो की कधी काही येईल, आपल्या पत्रात काही पडेल आणि आता पटकन परफॉर्म करायचं आहे. तर हीच गंमत आहे त्या शोची खरं तर, त्यामुळे ते वर्क
होतं,
ठरवून काही करत नव्हतो आम्ही, जे काय असेल ते.
म्हणजे यू गाईज वर कॉलेजमध्ये आपण जसं एकांकिका बसवायचं
तसं
तसं तुम्ही आजपर्यंत करताय.
ती मजा आहे, धमाल.
आय नो आय नो आय कॅन इमॅजिन. पण मला सांग, जेव्हा असं खूप एक्झॉस्टेड वाटतं की यार आता मला ब्रेक पाहिजे, ते स्वतःला रिचार्ज करायला, त्या एक्झॉस्टन मधून बाहेर यायला काय करतो?
मुळात आम्ही सगळेच जवळपास की एक दिवस रिहर्सल आणि एक दिवस शूट, मग शूट किती वाजेपर्यंत चालायचं. म्हणजे आमचा रेकॉर्ड आहे की 7:00 शूट चालू होतं आणि लवकरात लवकर शूटिंग संपलेलं आहे ते 7:00 सुरू होऊन 11:00. म्हणजे एवढ्या लवकर पण आम्ही पॅकअप केलेला आहे आणि सकाळी पहाट पण झालेली आहे. पण आम्ही सगळ्यांनीच एक ठरवलं, म्हणजे नकळतपणे ते हो व्हायचं आमच्याकडून की आठवड्यातले 2 दिवस ना, एक रिहर्सल आणि एक शूट, तर त्या 2 दिवसा व्यतिरिक्त दुसरा दिवस तिसरा दिवस असेल ना तेव्हा काही काम नाही घ्यायचं, कम्प्लीट आराम घरी कम्प्लीट मी घ्यायचो. कारण मी दुसऱ्या दिवशी नाही पण सॅटर्डे संडे मी माझ्या नाटकाचे प्रयोग करायचो, पण त्या मधल्या काळात आम्ही जवळपास शक्यतो आम्ही आराम करायचो जे काय असेल तेव्हा फार म्हणजे खूप आम्ही स्वतःला सांभाळ. आम्हाला जास्त एक्झर्शन झालं आम्हाला वर्ल्ड टूरला, कारण म्हणजे मुंबईत यायचो आठवड्याभर आणि परत दुसऱ्या देशात जायचो, परत मुंबईत येतो परत, कनेक्टिंग फ्लाईट असल्यामुळे वेटिंग खूप असायचं. म्हणजे सिंगापूरला तुम्ही गेला तर मग जवळपास 8-9 तास वेटिंग वगैरे असं असायचं. तर आणि तिकडे गेल्यानंतर शूटचं टेन्शन की तिथे पोहोचा पटकन उठा दुसऱ्या दिवशी परमिशन नाही, जेट लॅग वगैरे, खूप खूप एक्झर्शन झालं होतं.
त्यावेळी धमाल पण आली असेल ना?
धमाल धमाल. आम्ही
तिकडच्या महाराष्ट्रीयन लोकांचे काय एक्सपिरियन्स,
म्हणजे रडाबिडायचे. लंडन मध्ये आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये होतो ना, तर आम्हाला बघून रडायचे की अरे आम्ही समोर बघतोय यांना, हे कोण आले तू बघितलं का आपल्याकडे, आणि डबे वगैरे यायचे आमच्यासाठी जेवणाचे खाण्याचे पिण्याचे एवढं. म्हणजे आम्ही पण चक्क म्हणजे बाहेर आपल्याला एवढं प्रेम करतात यार लोक, किती.
म्हणजे
एक मुलगी तर रडायची थांबलीच नाही ती, आम्ही समजवते तिला अगं हो अगं नको रडू आम्ही आहो आम्ही भेट तुला आपण फोटो काढू नाही, पण तिला विश्वासच बसेना की आम्ही तिच्यासमोर उभे आहोत. आम्ही एवढं प्रेम दिलंय लोकांनी, खूप प्रेम दिलंय लोकांनी
आणि राईटली सो, कारण तुम्ही रोज संध्याकाळी जे त्यांना हसवता ना दिवसभराचं त्यांचं सगळं टेन्शन धुवून निघतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे. पण हे सगळं करत असताना असं एखादं तुझं छोटस सिक्रेट, जसं ते तू गाण्याचं सांगितलंस दॅट वॉज अ सिक्रेट ओनली, हा ते इतर कोणाला माहिती नव्हतं, असं एखादं छोटस सिक्रेट सांग ना आम्हाला जे तू सहसा कोणाला सांगितलेलं नाहीयेस आज.
म्हणजे माझं वैयक्तिक
वैयक्तिक किंवा हवाई उद्याचं वैयक्तिक असेल तर बेटर असं मला वाटतं.
सिक्रेट असं मी कोणाला तरी सांगू, म्हणजे ज्या गोष्टी मित्रांना सांगायच्या असतात त्या मित्रांना सांगतो, ज्या गोष्टी बायकोला सांगायच्या असतात त्या बायकोला सांगतो,
ज्या गोष्टी ऑडियन्सला सांगायच्या असतात त्या आम्हाला सांगतो.
सिक्रेट तर मी काय सांगू,
ए कम ऑन, काहीतरी सिक्रेट असेलच की
नाही. अगं खरंच काय नाही, जे आहे ते लोक.
तू इतका साधा सरळ मुलगा आहेस असं असं आम्ही विश्वास ठेवायचा असं तुझं म्हणणं
आहे. साधा सरळ
हे बघ, जे असं म्हणतात ते अजिबात नसतात. असं एखादं असेलच की काहीतरी. म्हणजे आता तू अरेंज मॅरेज झालं वगैरे सगळं ठीक आहे, पण त्याच्या आधी, कारण द काइंड ऑफ पीपल यू आर मूव्हिंग अराउंड विथ,
लोकांना असं काहीतरी. म्हणजे लग्नाचा किस्सा आहे माझ्या. जसं मी तुला म्हणून म्हटलं की ती आली मला भेटायला आणि मी खुश झालो वगैरे सांगायला, पण लग्नाला आता काही 15 दिवस बाकी होते तर तिचा फोन आला मला. म्हटलं हॅलो. तुम्ही म्हणजे लग्न पुढे ढकलूया का आपण? म्हटलं काय? म्हटलं वेडी झाले, पत्रिका वाटून झाले, सगळं बुकिंग झालंय, सगळं झालंय. म्हटलं काय? मला भीती ही वाट, भीती म्हणजे म्हटलं ही लग्न आधी काहीतरी सांग, ते तर चांगलं चालेल, म्हणजे अफेअर आहे तुझं की काय आहे, तुला माझ्याशी नाही करायचं, त्याच्याशीच करायचं असं, असे 100 विचार डोक्यात होते. म्हटलं काय असेल, जे असेल ते सांगून टाक. म्हटलं आत्ता तुझं बरोबर आहे अगदी, तू लग्न आधी सांगतेस. नाही पण मी कसं सांगू? अरे म्हणून सांग. म्हटलं बाई तू सांग, ती सांगेच ना, 15 मिनिटं झाली ती सांगेच ना, म्हणून आपण पुढे ढकलूया ना. म्हणजे पुढे ढकलूया की तुला माझ्याशी करायचंच नाहीये, पुढे ढकलूया तर मग जर माझ्याशी करायचंय तर पुढे का ढकलूया, करायचं करूया ना, करून टाकू, एवढं काय त्यात. तर ती म्हणाली की मला जेवण बनवता येत नाही.
तिला शिकायचं होतं तुझ्यासाठी. सागर म्हणजे तू किती लकी आहेस बघ तू.
तिला मला जेवण बनवता येत नाही, तोडकं मोडकं बनवते, पण मी आता प्रॉपर शिकते, मग आपण लग्न करू. हा म्हटलं वेडी आहेस का तू? हे काय कारण आहे का लग्न पुढे ढकलण्याचं? म्हटलं तू घरी ये, आई शिकवेल. आणि आता ती सेम आई सारखं जेवण बनवते माझ्या, सेम, जरा पण इकडे तिकडे नाही, उत्तम सुगरण झाली ती आता.
सही आहे ना? म्हणजे सागर, यू हॅव द केक अँड युअर इटिंग इट टू. म्हणजे लोक असे स्वप्न बघतात की आपल्याला जे करायचं आहे ते करू द्यावी, अशी बायको मिळावी, माझ्या आईसारखा स्वयंपाक करणारी मला बायको मिळावी. तर तुला ते
मिळालेलं.
सो दिस इज युअर बिगेस्ट सिक्रेट, यू हॅव गॉट इट. पण तिचं नाव कळू दे ना.
सोनाली.
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 सोनाली कारंडे.
ओके
ठीक आहे. सो सोनाली, जर तू हे ऐकत असशील तर तू हे समजून घे की तू जे काही करतेस त्याच्यामुळे आज सागर आहे जिथे आहे. प्लीज कंटिन्यू डुईंग इट. तुला हा त्रास देत असला तर रीच आउट टू अस, आम्ही आहोत करायला. बरं, आता तू नाटकं करतोस. सो वाय नॉट फिल्म्स, नाटकच का?
मला माहित नाही. म्हणजे मी नाटकामध्ये जेवढं कम्फर्टेबल आहे ना तेवढं कुठल्याच माध्यमात कम्फर्टेबल नाही आहे. की मला कधी एकदा मी स्टेजवर जातो आणि नाटक माझं सुरू होतं असं होतं मला प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रयोगाला. आणि नाटक ते 2.5 तास जे काही असतात ना, आहा हा स्वर्गसुख असतो माझ्यासाठी. त्यामुळे मी पिक्चरच्या जास्त मागे पडत नाही की आपल्याला पिक्चर मिळावा किंवा कोणीतरी मला पिक्चरमध्ये घ्यावं, पण नाटक मिळावं आणि मला नाटकामध्ये कोणीतरी घ्यावं अशी भयंकर इच्छा असते, नेहमीच असते माझी. आणि प्रत्येक वेळी मला वेगवेगळ्या पटडीची नाटकं करता आली, वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे रोल करता आले. स्टेजवरचा जो काही लोकांचा लाईव्ह रिस्पॉन्स असतो तो अनुभवता येतो. बरं, तिथे रिटेक नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. रिटेक नाहीये तिकडे. तुम्ही एकदा गेलात की 2.5 तासानंतर बाहेर पडणार आहात. त्यामुळे ते जे काही स्वर्गसुख आहे ना, हा हा, की आता घुसलो आतमध्ये, झालं तिसरी बेल झाली, आतमध्ये गेलो, आता 2.5 तासानंतर बाहेर यायचं, यात चुकायचं नाहीये, काही करायचं नाहीये. पिक्चरला, सिरियलला आपण चुकतो, आपल्या पद्धतीचं काम नाही झालं तर आपण परत तिथल्या तिथे पटकन टेक करू शकतो, रिटेक करू शकतो. पण इथे चुकलो ना तर मी ते वाक्य परत नाही ना बोलू शकत, मग मला पुढच्या प्रयोगाला ते करावं लागेल.
बरोबर.
तर ती एक खंत होते की यार नाही यार, आपण मागच्या वेळी यार हे वाक्य असं नाही घ्यायला पाहिजे होतं, त्याच प्रयोगाला मी नाही करू शकत, ते चुकलं तर चुकलं, संपलं, संपलं, आता पुढच्या प्रयोगाला बघू, ती चूक पुढच्या प्रयोगाला सुधारू आपण. पण आता नाही बाबा, ते 2.5 तास माझ्यासाठी फार ग्रेट असतात, धमाल येते, मला मजा येते.
राईट. पण मला सांग, असं झालंय का की एखादा प्रयोग असा फसलाच यार?
खूप खूप खूपदा होतं. त्यावेळी आपण अलर्ट राहणं फार गरजेचं
असतं, कारण असं दिसत असतं की अरे हे फसत चाललंय, याच्यानंतर हे, याच्यानंतर फसलंय.
खूप वेळा होत आणि त्यामुळे अलर्ट असणं आपण फार गरजेचं आहे त्या ठिकाणी. म्हणजे आता आत्ताच्या माझ्या नाटकात हिस्त फॅमिलीची गंमत आहे, तर असे 2 घरं आहेत, समोरासमोर 2 घरं आहेत, म्हणजे खिडक्या समोरासमोर आहेत दोघांच्या. त्या घराची म्हणजे आमची वाक्य चालू होती आणि त्या घराची खिडकीच पडली धाडकन खाली चालू
प्रयोग,
हा स्टेजवर पडली. म्हणजे
अरे राम,
बरं आता काय, तर मी नाटक थांबवलंच नाही. मी आपले माझे वाक्य बोलतोय आणि मी नाटक सुरूच आहे, नाटक सुरूच आहे. मग त्यातल्या त्यात मी काही वाक्य ऍड केले, अरे ये रे, हॅलो सुतार, ये रे इकडे जरा, मग आमचा बॅकस्टेज वाला हे लावून दे जरा, आमचं पडलंय बघ काय काय ना आपलं घर, पण मजा येत, धमाल येते, मजा येते. आला दोघं आले ते लावलं, लोकांसमोर हे सगळं होत होतं.
बरं, म्हणजे लोकांना वाटलं इट्स अ पार्ट ऑफ,
हा. म्हणजे खूप जण नाटक संपल्यानंतर म्हणाली होते ना नाटकातलंच होतं का खरोखर पडली म्हणून नाही खरोखर पडली होती. अशा घटना खूप घडतात त्यावेळी तिथे अलर्ट राहणं आपण आणि ते सांभाळून घेणं कुठल्या पद्धतीने सांभाळायचं प्रत्येक सिच्युएशन वेगळी असते की आज खिडकीच पडली उद्या काहीतरी वाक्यच कोण चुकलं कोणाची कोणी एंट्रीच केली नाही तर काय करायचं माझ्या ह्या वाक्यानंतर समोरचा माणूस एक इन होतो आणि तो आलाच नाही तर मग आता काय करायचं मग स्वतःची 10 वाक्य वाढवायची ती कुठली वाढवायची
आणि ती किती वेळ वाढवायची
त्यामुळे मजा यायची हीच तर खरी गंमत आहे ना त्या नाटकाची.
आता आम्ही ज्या वेळेला आमच्या सोशल मीडियावर सांगितलं की सागर येणार आहे आणि आपल्या सगळ्यांशी गप्पा मारणार होतो ठीक आहे त्यावेळेला आमच्याकडे काही व्हॉइस नोट्स आल्या.
अच्छा
हा प्रश्नांच्या तर आपण त्या ऐकूयात. सो आमची ही सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे पब्लिक विचारते. सो आपण ऐकूयात प्रश्न आणि मग तू त्याचं उत्तर दे ठीक आहे. सो पहिला प्रश्न.
नमस्कार माझं नाव वैभव कौदरे आहे मी जोगेश्वरी मुंबई येथे राहतो. माझा प्रश्न सागर कारंडे सरांसाठी आहे. सागर कारंडे सरांना तर खूप वर्ष झालं टीव्हीवर पाहतोय अनेक कार्यक्रमातून सरांना पाहिलं जसं चला हवा येऊ द्या किंवा फू बाय फू असेल तर अशा कार्यक्रमांमधून सरांना पाहिलंय मी. सरांची जी कॉमेडी आहे किंवा कॉमिक टायमिंग आहे खूप अफलातून आहे त्यांना पाहायला खूप मजा येते आणि त्याच्या व्यतिरिक्त सरांची जी मिमिक्री करतात सर निळूभाऊ असतील किंवा नाना पाटेकर असतील रामदास आठवले असतील तर त्यांची मिमिक्री पण ऐकायला किंवा बघायला खूप मजा येते. विशेष म्हणजे सरांचं जे पोस्टमॅन काका बनून सर येतात आणि जेव्हा त्या पत्राद्वारे आपल्याला संदेश देतात समाजासाठी तेही खूप आवडतं आपल्याला बघायला. तर सरांसाठी प्रश्न असा होता की सर जेव्हा ह्या कलाक्षेत्रात आले किंवा येण्याच्या पूर्वी सरांचं रोल मॉडेल कोण होते ज्यांना बघून सर ह्या क्षेत्रामध्ये आले.
असं एक माणूस नव्हता म्हणजे जसं मी तुला म्हटलं की माझ्या वडिलांनी पहिलं नाटक मला कुठलं दाखवलं असेल तर माझ्या वडिलांनी मला दाखवलं नाटक म्हणजे ते गाढवाचं लग्न दाखवलं.
गाढवाचं
बरं त्यावेळी लहानपणी काही कळायचं नाही म्हणजे आपलं गाढव बोलतोय म्हणजे अरे वा क्या बात आहे असं फार बरं वाटायचं. नंतर नंतर मी नाटकं बघायला गेलो पण नाटक बघत असताना ना मला मजा यायची म्हणजे की काय यार यांना किती मस्त मजा येत असेल ना लोकांसमोर येतात नाटक करतो आपण पण असं करायला पाहिजे. खूप नाटकं बघितल्यानंतर मग प्रशांत दाबले असतील विक्रम गोखले असतील प्रदीप पटवर्धन असतील म्हणजे कितीतरी नावं प्रभाकर पणशीकरांचं मी नाटकं बघितली आहेत भयं खूप सारी तर मला ना ते खूप जादू वाटायची की रंगमंच म्हणजे काही जादू आहे अरे ह्याच्यावर आपण काम करायला हवं किंवा म्हणजे नकळत माझ्याकडून ते होत गेलं म्हणजे कुठलाही स्टेज हा स्टेजच असतो कलाकारासाठी म्हणजे तो काही थिएटरच असलं पाहिजे असं काही नाहीये.
बरोबर
जसं मी म्हटलं की गणेशोत्सव नवरात्रोत्सव हा स्टेज मिळणं फार गरजेचं आहे परफॉर्म होत आहे ना कुठेतरी तर तो प्लॅटफॉर्मच आहे तो रंगमंचच आहे त्यासाठी थिएटरच पाहिजे असं काही नाही. तर मी जेव्हा पहिल्या सुरुवातीला 5-10 मिनिटाचं काही ना काहीतरी करायचो ना तर मला लोकांच्या रिस्पॉन्समुळे ना तर मला खूप मजा यायची म्हटलं यार टाळ्या वाजवतात हसतात यार क्या बात आहे यार हे जादू आहे काहीतरी हे आपण कंटिन्यू करायला पाहिजे. मग तेव्हा ह्या सगळ्यांची नाटकं बघितल्यामुळे हे सगळेच माझ्यासाठी फार ग्रेट माणसं होते आणि ह्यांना बघितल्यामुळे मला असं वाटलं की मी नाटकात आणि या क्षेत्रात यावं.
वंडरफुल. आता प्रश्न दुसरा.
नमस्कार माझं नाव श्रुती मी मुंबईची आहे आणि माझा प्रश्न सागर कारंडे यांना हा आहे की तुम्ही चला हवा येऊ द्या कार्यक्रमामध्ये भरपूर पत्र वाचलीत आणि त्या पत्रांमधलं असं कुठलं एक पत्र आहे जे तुमच्या मनामध्ये अजून आहे समथिंग सम लेटर वन लेटर दॅट स्टील इज विथ यू इन युअर माइंड अँड हार्ट आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या सगळ्या कामासाठी ऑल द बेस्ट.
थँक्यू 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 सो मच. एका मुलीने बापासाठी लिहिलेलं पत्र ते अजूनही माझ्या मनात घर करून आहे आणि मी जेव्हा जेव्हा माझ्या मुलीकडे बघतो तेव्हा तेव्हा त्या पत्राची मला खूप आठवण येते. खूपच इमोशनल पत्र म्हणजे सगळेच पत्र इमोशनल होतीच त्यातली पण पर्टिक्युलर ते पत्र वाचताना मला माहीत नाही मला स्वतःलाच खूप गहिवरून येत होतं किंवा माझ्या डोळ्यातून पाणी पण येत होतं मला माझी मुलगी चेहऱ्यासमोर दिसत होती काढा लहानवर माझ्या तर तो मोमेंट मी कधीच विसरणार नाही आणि ते पत्र माझ्या नेहमी लक्षात राहील ते पत्र.
मला सांग सागर तू जे म्हणालास की हा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे हा प्लॅटफॉर्म म्हणण्यापेक्षा हे स्टेज मिळालं पाहिजे राईट पण प्रत्येक ऍक्टरसाठी अल्टिमेटली आपण पडद्यावर दिसणं फिल्मचा पडदा असेल टीव्हीचा पडदा असेल आपण पडद्यावर दिसणं इम्पॉर्टंट असतं कारण आपण लोकांपर्यंत पोचतो. बरोबर एकदा आपण लोकांपर्यंत पोचलो की मग आपल्याला हवं ते आपल्या मनासारखं आपण करू शकतो राईट. सो ती धडपड असते तो ब्रेक मिळण्यासाठी ती धडपड असते. ती धडपड तुझी हवा येऊ द्यानंतर थोडीशी कमी झाली किंवा संपली असं आपण म्हणू ब्रेक मिळण्याची जी धडपड असते ती पण आता कशासाठी स्ट्रगल किंवा धडपड करावीशी वाटते.
जेवढं प्रेम लोकांनी दिलंय आजपर्यंत जेव्हा जेव्हा लोकांसमोर गेलो, मग टीव्हीचं माध्यम असेल, नाटकाचं माध्यम असेल, आता खूप काही मिळालंय आपल्याला असं मी मला कधीच वाटत नाही.
ओके.
खूप काही मिळालं, खूप काही केलं, कुठे केलंय अजून काही. माणसांनी काय काय करून ठेवलेत, किती मोठमोठ्या माणसांनी किती मोठमोठी कामं करून ठेवलेत, आपण आजूबाजूला पण नाही आहोत अजून. आणि स्वतःला असं म्हणवतोस तू की अरे आता खूप काही मिळालं, पैसा मिळाला, प्रसिद्धी मिळाली, याचा अर्थ आपल्याला ऍक्टर म्हणून सगळं मिळालं आणि ऍक्टर म्हणून आता मला खूप सगळंच येतं रे, आपल्याला विनोदही करता येतो, आपल्याला सिरियसही करता येतो, असं नाही होत.
राईट.
प्रत्येक काम हे वेगळं असतं तुझ्यासाठी, प्रत्येक काम हे वेगळं असतं. आणि जेवढं प्रेम लोकांनी प्रेम दिलंय ना आजपर्यंत, ते टिकवून ठेवण्याची धडपड आहे. आता तुम्हाला प्रसिद्धी लगेच मिळेल, प्रसिद्धी टिकवून ठेवणं फार गरजेचं असतं.
अगदी.
आपण एखाद्या सिरियल मध्ये दिसलो की लगेच प्रसिद्ध होतो आपण, म्हणजे आजकाल फॅडच आहे ते, कॉलेज म्हणून येतात डायरेक्ट सिरियल किंवा सिनेमा आणि डायरेक्ट प्रसिद्धी, बस संपला मुद्दा. पण ती प्रसिद्धी तुमच्याकडे किती वेळ टिकून आहे आणि त्या टिकून राहण्यासाठी तुम्ही किती धडपडता, किती प्रयत्न करता, किती घाम गाळताय तुम्ही, किती मेहनत करताय, हे फार महत्वाचं आहे. आणि ते सध्या आता मी करतोय.
राईट. प्रसिद्धी टिकवून ठेवणं इज वन ऑफ द मोस्ट आय थिंक डिफिकल्ट टास्क फॉर अन ऍक्टर.
आपण लोकांना आता आवडतोय पण आवडत राहणं.
आणि त्याच्यामध्ये होतं काय माहितीये का सागर, की म्हणजे यू आर माय फ्रेंड, त्याच्यामुळे मी हे तुझ्याशी ओपनली बोलू शकते, की जेव्हा आपण त्या प्रवासात असतो ना, तेव्हा आपल्याला कळत नसतं की आपण हा रोल केल्याने काय होणार आहे किंवा काय नाही होणार आहे. राईट. त्याच्यामुळे ऑल्सो आजकालच्या कटथ्रोट कॉम्पिटिशनच्या इरामध्ये इट्स बिकम सो इम्पॉर्टंट टू बी सो केअरफुल. आणि आय एम शुअर तू ती काळजी सगळी. राईट. सो नाऊ वी गो टू अवर नेक्स्ट सेगमेंट, हा, विच इज कॉल्ड रॅपिड फायर. रॅपिड क्वेश्चन, रॅपिड आन्सर्स. ओके. ठीक
आहे.
तुझा आवडता रंग?
पिंक.
ओ नाईस. आज सकाळीच माझी मुलगी म्हणत होती की मुलांना पिंक आवडत नाही. मी म्हणलं असं काही नाही, मुलांना आवडतो. आय एम गॉना टेल हर दिस. तुझा आवडता लेखक?
आत्ताच अरविंद जगताप.
आवडतं नाटक?
नाटक हेच आवडतं मला, कुठलंही असेल मग.
ओके. नाटक हा प्रकारच आवडतो. ग्रेट. आवडतं गाणं?
किशोर कुमार ही सगळी.
आवडतं क्विझिन?
काय सांगू.
अरे तुला काय आवडतं खायला?
मी नॉनव्हेजचा असं काही फॅन फार कट्टर आहे असं नाही, पण मला झुणका भाकर भयंकर आवडतं, मला रोज दिले तर खाईन.
ओके. तुझा आवडता पोशाख?
ब्लेझर आणि जॅकेट्सची खूप क्रेज आहे मला, मला फार मजा येते.
ओके. ओके. तुझे 2M म्हणजे कधीही कोणत्याही क्षणी काहीही वाटलं तरी फोन उचलून बोलावं असा मित्र किंवा मैत्रीण?
भारत गणेशपुरे, कधी मी त्याला फोन करू शकतो. आणि शाळेतला माझा विनीत म्हणून एक मित्र आहे, त्याला मी कधीही फोन करू शकतो, बोलू शकतो अशी काही.
वंडरफुल. यू आर लकी, यू हॅव दॅट. ओके. तुला काय वाटतं की तुझे जे 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 कलाकार आहेत, सहकलाकार आहेत, त्यांच्यामध्ये तुझी सगळ्यात बेस्ट केमिस्ट्री कोणाबरोबर जमते?
माझी भारत बरोबर आतापर्यंत मला आवडलेली केमिस्ट्री भारत बरोबर आहे. भारत आणि अनिता दाते आणि मी असे आम्ही तिघ एक नाटक करायचो हलकं फुलकं नावाचं, तर त्यामध्ये आमची लयच भट्टी भयंकर जमली होती. आणि भारत बरोबर तर खूपच काम केलं, फुगवाईफू मध्ये आम्ही एकत्र होतो, इतर पिक्चर मध्ये पण आम्ही खूप खूप एकत्र काम केलं, त्यामुळे आम्हाला माहिती असतं की तो आत्ता काय करणार आहे, मी आत्ता काय करणार आहे, आता तो ब्लँक होणार आहे आता पुढच्या 2 वाक्यानंतर, हेही कळतं आम्हाला.
ओके. सही 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 सही. तुला काय वाटतं की तू ज्या मिमिक्रीज करतोस सगळ्यांच्या, त्याच्यातली बेस्ट मिमिक्री तुला कोणाची जमते?
बेस्ट
म्हणजे तुलाच आवडतं की अरे मी ही बेस्ट करतो.
नवाजुद्दीन आवडतो.
करून दाखव.
चला मा का बाप का भाई का बहन का सब का बदला लेगा आपण भगवान आहे सला.
बेस्ट 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 बेस्ट. तुला फिरायला कुठे आवडतं?
हिल स्टेशन कुठले?
कोणतंही. महाराष्ट्रातलं का बाहेरचं?
महाराष्ट्रातलं.
महाराष्ट्रातलं. ओके. सध्या OTT वर काय बघतोयस?
मी रोज बघतो OTT वर काही ना काहीतरी, म्हणजे माझा एक तो दिनक्रम आहे की जेवणानंतर आपण एक OTT वर कुठली तरी सिरीज लावायची आणि ती बघायची. त्यामुळे असे काही सध्या आता संपवलेत मी जवळपास सगळ्याच. तणाव म्हणून एक आहे ती बघतो मी.
नवीनच आलं तणाव. सही सही सही. तुझ्याकडे जर टाइम मशीन आलं आणि तुला हा चान्स मिळाला की मागे आयुष्यामध्ये केलेली एखादी चूक किंवा तू एखादं बोललेलं वाक्य किंवा रिॲक्शन किंवा घटना तुला बदलता येईल, तर ती कोणती असेल?
नाही मला नाही
नाही. सो यू विल नॉट चेंज एनीथिंग?
नाही नाही.
ग्रेट, फॅन्टॅस्टिक. तुझे इतरांमधली खटकणारी एखादी सवय?
इतरांना खटकणारी,
नाही नाही इतरांमधली तुला खटकणारी एखादी सवय.
मला खूप मोठ्याने बोलणारी माणसं अजिबात आवडत नाहीत. खूप बोंबा बोंब करतात, म्हणजे नीट बोलू हळू, छान बोल ना, हळू बोल ना, काय अरे नाही यार असं नाही. मला भयंकर त्रास होतो, मला नाही आवडत असली माणसं.
ओके बर, स्वतः मधली बदलायला आवडेल अशी सवय
काय होत की माझा स्वभाव म्हण किंवा माझ्यातला मायनस पॉइंट आहे तो असं मला असं लोकांना वाटतं. मला जे वाटतं ते माझ्या चेहऱ्यावर दिसतं. म्हणजे मला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं तर माझ्या चेहऱ्यावर दिसतं. एखादी गोष्ट पटली नाही ना तर ते दिसतं याला पटलेलं नाहीये. पण ते लपवता येत नाही मला. इतरांना खूप उत्तम पद्धतीने ते लपवता येतं.
पण सागर युअर अन ऍक्टर.
हो मला नाही येत ते. मला ते कधीच जमलेलं नाही. मला लगेच कळतं लोकांना की याला पटलेलं नाही, याला वाईट वाटलं, याला राग आलाय. आपण तो ते लपवणं असं नेहमी हसत असतो ना आपण. कसं आहे असं एखादा समोरचा माणूस मला आवडत नसेल तर आवडत नाहीये तुम्हाला, बस दॅट्स इट. त्यामुळे तरी अरे कसं आहे माय, ते आयुष्यात मला कधी जमलेलं नाही आणि मला जमवून घ्यायचं आहे ते मला माहीत नाही.
नाही नाही, तू आतलं मनातलं बाहेर ओठांवर आणतोस. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, सो डोंट लूज दॅट. ओके बरं, मला सांग परत एकदा, हा जुना सागर होऊन, बिफोर द सागर कारंडे आधीचा सागर होऊन उन्हाळ फिरावं असं वाटतं.
हो मी आज फिरतो, मी असं आजही फिरतो मी.
हा म्हणजे मी तेच विचारणार होते की असं वाटलं की काय करतोस.
असं वाटलं की मी बाईक काढतो किंवा असंच चप्पल घालून बाहेर फिरतो, इकडे तिकडे कुठेही जातो, रिक्षा पकडतो, मग कुठे नॅशनल पार्कला जा, मग कुठे कुठेही जातो, मग पाणीपुरीच खा बिंदास कुठेही जाऊन. मला वाटलं
त्रास नाही देत.
हा ठीक आहे, तो गोड त्रास असतो म्हणजे ओळखत. ओके ठीक आहे.
ओके पण मग असा तू दिसला समोर की लोक असं म्हणतात का ओ ती एकदा नानाची करून दाखवा ना आम्हाला मिमिक्री, आणि मग तू करून दाखवतो.
नाही मी त्यांना म्हणतो की तुम्हाला रस्त्यात डॉक्टर भेटला तर तुम्ही सांगाल का हो जरा एक इंजेक्शन देऊन दाखव म्हणून. म्हटलं तसंच आहे, म्हटलं कामाच्या वेळी काम करतो मी.
अदरवाईज
काही सांगतो, एक जोक सांगो अरे असं नाही होत. एक जोक सांगा मस्त करतो, ते जोक सांगा अरे असं नाही होत, ते कामाच्या वेळी काम आहे. ठीक आहे.
पण मग तू घरातल्या म्हणजे असं फॅमिली मधले आपले कार्यक्रम वगैरे असतात तिथे जातोस तेव्हा पण असं होतं का?
हो फॅमिली फंक्शन चांगल्या फंक्शन सोडू मैताला वगैरे गेलो ना तरी फोटो काढतात. एवढं म्हणजे राग येतो मग कधी कधी.
बरोबर
असं गपचूप. अरे म्हटलं काय करताय आपण, कशासाठी आलोय, काय जरा भान ठेवा ना. म्हटलं काय काय
म्हटलं
एवढं करतात म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी ठीक आहे. म्हणजे आपण कुठे लग्नात भेटलो किंवा काय फंक्शन आहे काय भेटलो तिथे ठीक आहे, ओके नो प्रॉब्लेम. पण अशा ठिकाणी नका करू रे.
बरोबर खरंय, म्हणजे आय कॅन अंडरस्टँड दॅट. बरं आता काय सध्या काय प्लॅन्स आहेत पुढे काय? आम्हाला ओटीटी वर वगैरे दिसणार आहे, म्हणजे नॉट ऍज हवा येऊ द्या टीम मेंबर, पण अदरवाईज असं
नक्कीच काम चालू. एक सिनेमा आहे फेब्रुवारी मार्च मध्ये एक सिनेमा करतोय मी.
ओके
आणि ओटीटी वर मी ऑडिशन्स दिलेले आहेत हिंदीच्या बऱ्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या. ओटीटी करायचं झालं तर मग मी हिंदी करेन असा एक विचार आहे माझा. तर मी ऑडिशन्स देतो आलं की बघू आता त्यांचा कधी फोन आला तर करू नक्कीच.
ग्रेट, कारण पीपल वॉन्ट टू सी यू राईट, स्पेशली माझ्या आईसारखा जो ऑडियन्स आहे की ज्यांना तू रडवलेला आहेस.
हा म्हणजे मला असं म्हणायचं की एका प्लॅटफॉर्मवर मी कॉमेडी करतच आलो, एवढी वर्ष मी कॉमेडी करतच आलो, पण आता दुसरीकडे जाऊन पुन्हा तेच करायचं कॉमेडीच करायचं तर मग काय अर्थ नाही ना. जर प्लॅटफॉर्म वेगळा आहे, ओटीटी हा भाग वेगळा आहे, सिनेमा हा भाग वेगळा आहे, तर मग आपण जरा वेगळं काम करूया ना, वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर जाऊया ना.
बरोबर.
कॉमेडी तर बघितलेलीच आहे, लोकांनी बघतातच आहे आतापर्यंत, तर वेगळं प्लॅटफॉर्म आहे.
पण मला सांग की आजपर्यंत तू जे जे ओटीटी वर पाहिलंयस त्याच्यातलं तुझ्या मनाला काय भिडलंय? कोणती एखादी फिल्म असेल, वेब सिरीज असेल?
खूप किती चांगल्या चांगल्या सिरीज येत आहेत.
म्हणजे असं की माझ्या मनाला भिडलं यार हे.
खूप आहे, खूप आहे सिरीज. म्हणजे वन्स अगेन नावाची एक सिरीज आहे, वन्स अगेन, ती भयंकर आवडली मला. म्हणजे यार असं काम करायला पाहिजे आपण यार. ती म्हणजे स्टोरी लेवलला पण ती उत्तमच होती.
बरोबर.
पण यार काय ईज आहे म्हटलं या कामात यार, म्हणून ते भिडतंय म्हटलं, म्हणून ते आपण रिलेट करतोय.
करेक्ट.
असं काम करायला पाहिजे आपण एकदा तरी, असं आलं होतं माझ्या डोक्यात.
ओके ओके फॅन्टॅस्टिक. आता आपली लास्ट सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे स न विवी, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आत्ता जर तुला एक पोस्टकार्ड दिलं आणि म्हटलं की तुला ज्याला पत्र लिहायचंय त्याला पत्र लिही कारणावर पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे. तर कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील?
ऑफकोर्स मी माझ्या बायकोला पत्र लिहिन. म्हणजे एवढ्या वर्षात ती म्हणजे एवढी पाठीशी उभी आहे माझ्या, आणि पण माझं चुकतं, मी त्यांना वेळ देत नाही, किंवा त्यांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा मला सुट्टी नसते, मुलीला सुट्टी असते तेव्हा माझे प्रयोग चालू असतात, सॅटर्डे संडे त्यांना सुट्टी असते तर सॅटर्डे संडे माझ्या नाटकाचे प्रयोग असतात. तर ते सॉरी म्हणायचं आहे मला की मी जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा मी त्यांच्यासाठी अवेलेबल नसतो, आणि त्याबद्दल खूपच सॉरी. म्हणजे मुलीला तर त्याच्यापेक्षा मोठं सॉरी आहे की आत्ता तिला खरं तर बापाची गरज आहे, ज्या वयात आहे ती आता, तर 6वीमध्ये आहे ती, तर अशा वेळी आपण तिच्या तिला वेळ दिला पाहिजे असं मला वाटतं. तर त्या पत्रात मी व्यवस्थित व्यक्त होऊन मग मी त्यांना देईन ते पत्र. असं
सांग ना आम्हाला काय लिहिशील.
हेच की आय एम सॉरी की तुम्ही नेहमी माझा विचार केला, तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही माझ्या कामाचा आदर केलात, तुम्हाला काम करण्यासाठी तुम्ही नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिलात, पण माझ्याकडून खूपदा तुमच्याकडे दुर्लक्ष झालं, कदाचित तुमचा विचार केला नाही मी त्यावेळी किंवा आत्ताही. मला मुलगी झाल्यानंतर पण मी कामाच्या व्यापात होतो आणि काम करणं गरजेचं पण होतं म्हणा, पण त्यात तुम्ही काही कंप्लेंट पण नाही केली मला आजपर्यंत की आम्हाला वेळ दे, कधी भांडण केलं नाही माझ्याशी की तुम्ही वेळ देत नाही किंवा काय काय काय. आणि ते भांडण न झालं किंवा कंप्लेंट जरी तुम्ही केली असती ना तरी मला ते आवडलं असतं, पण कंप्लेंट न करणं हे म्हणजे फारच भयानक आहे की तुम्ही कंप्लेंट करायला पाहिजे होती पण तुम्ही करत नाही त्याचा जास्त त्रास होतोय मला. तर आय एम सॉरी की यापुढे मी जरा या गोष्टीसाठी अलर्ट राहीन की मी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ दे.
सॉरी मी तुला खूप
नाही 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 पण हे खरं आहे, अगं खरंच आहे ना. बघ ना यार, पोरगी आहे, तिला वेळ देणं फार गरजेचं आहे यार. आता ती मोठी झाली असती तर ओके ठीक आहे यार, पण आता ती ज्या वयात आहे, शाळेत आहे, 6वीला आहे, आणि अशा वेळी बापच बरोबर नाही, समोर नाही आहे बाप, तर काय अर्थ काय मग बाप होऊन, आपला बाप म्हणून आपलं काय काम आहे मग.
पण हे तुला वाटतंय हीच किती मोठी गोष्ट आहे? अनेक कलाकारांना ही जाणीवही नसते बऱ्याचदा. एनिवेज दॅट इज अ डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. सो सागर, तुझा आज वीकेंड आहे, सॅटर्डे आहे, आणि तरीही तू वेळ काढून आमच्यासाठी इथे आलेला आहेस, त्याच्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचंय.
थँक्यू सो मच की फार आपण खूप वर्षानंतर भेटलो खरं तर, आणि मला खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून भेटून. पुन्हा आपण भेटत राहू
नक्कीच, आणि परत एकदा ये आमच्याशी अशाच
गप्पा मारू,
आणि होपफुली तोपर्यंत तुझा अजून OTT फिल्म हा प्रवास पुढे गेलेला असेल.
साखर
थँक्यू. चालेल, थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच.